स्तोत्र संहिता अध्याय 18। हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या मी तुझ्या प्रेम करतो। परमेश्वर माझा खडक, माझा गड आहे, जो मला सुरक्षा देतो। तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो। तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे। जो स्तुतीच्या योग्य आहे त्या परमेश्वरास मी हाक मारेन, आणि मी माझ्या शत्रूपासून वाचवला जाईल। मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरले आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे। अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले। मी संकटात असता मी परमेश्वरास हाक मारली, मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली। त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली, तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली। डोंगराचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता। त्याच्या नाकातून धूर वर चढला आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या। ज्याने कोळसे पेटले गेले त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पायाखाली होता। तो करुबार स्वार झाला आणि वाऱ्यांच्या पंखांनी वर उडत गेला। पावसाचे मोठे काळोक असे मेघ त्यांनी त्याच्या भोवती तंबू असे केले। त्याच्या समोरील त्याच्यामुळे गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले। परमेश्वराने आकाशात गडगडाट केला, परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या। परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दानादान उडाली। पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले, तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले। तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नागपुड्याच्या श्वासाच्या सोसाटाने हे परमेश्वरा जगाचे पाये उघडे पडले। तो उंचावर खाली आला आणि त्याने मला पकडले, त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले। माझ्या शक्तिशाली शत्रूपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते। माझ्या दुःखाच्या दिवशी ते माझ्या विरुद्ध आले, परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता। त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले, त्याने मला तारले, कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता। माझ्या न्यायपणाप्रमाणे परमेश्वरने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचित केले, कारण माझे हात निर्मळ होते। कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टांनी देवापासून दूर फिरलो नाही, कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत। मी त्याच्या समोर निर्दोष असा होतो आणि मी स्वतःला पापापासून दूर राखले। माझ्या न्यायपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचित केले, कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते। जो विश्वास योग्य आहे त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस। जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस, कारण तू पीडित लोकास वाचवले आहेस, परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस। कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करीतो। कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरुद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योग्ये मी तटावरून उडी मारून जाऊ शकतो। देवाचा मार्ग परिपूर्ण आहे, परमेश्वराचे वचन शुद्ध आहे। जे त्याच्यात आश्रय घेतात त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे, कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे, आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे। तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो। तो माझे पाय हरणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगराळ ठेवतो। तो माझ्या हाताला युद्ध करवायला आणि माझे भूज पितळी ध्वनीशी वाकवायला शिकवतो। तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे। तू माझ्या पायाखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत। मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करेन आणि त्यांना पकडीन, ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही। मी माझ्या शत्रूंना असे मारेन की ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील। कारण युद्धाकरता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरुद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे। तुम्हाला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला त्यांचा मी नाश केला। ते मदतीसाठी ओरडले पण कुणी त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली पण त्याने उत्तर दिले नाही। मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे सुरुण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले। मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला। तुम्हाला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे, जे लोक मला माहीत नाहीत ते माझी सेवा करतील, ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील। ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील। परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो, माझ्या तारणाचा देव उंचावला जाऊ। हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो। मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे. खचित जे माझ्या विरुद्ध उठले आहेत त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यापासून वाचवले. यास तो परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन. मी तुझ्या नावाची स्तुती गाईन. देव आपल्या राजाला मोठा विजय देतो आणि तू आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदा सर्व काळ कृपा करतो.